चीनीमंडी.com पॉडकास्ट। कोरोनाचा कहर जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे बजेट विक्रमी स्तरावर घडले। कोरोना महामारीचा सर्वात जास्त परिणाम झालेल्या अमेरिकेला फेडरल सरकारला यावर्षी जून महिन्याच्या इतिहासाच्या सर्वात मोठ्या बजेट नुकसानीचा सामना करावा लागला। सरकारला एकीकडे कोरोनाशी लढण्यासाठी अधिक खर्च करावा लागला आणि दुसरीकडे लाखो नोकऱ्या गेल्याने त्यांचे उत्पन्न कमी झाले। अमेरिकेच्या राजकोषीय विभागाने सोमवारी सांगितले की गेल्या महिन्यात नुकसान वाढून 864 अरब डॉलरवर पोहोचले आहे। हा आकडा अमेरिकेच्या इतिहासाच्या कित्येक वर्षांच्या नुकसानीपेक्षा अधिक आहे। यापूर्वी एप्रिलमध्ये अमेरिकेला 738 अरब डॉलरचे मासिक नुकसान झाले। अमेरिकी काँग्रेसने कोरोनाशी निपटण्यासाठी पूर्वीच अरबो डॉलरचा निधी उपलब्ध केला आहे। अमेरिकेचे बजेट नुकसान चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्याच्या दरम्यान एकूण 2740 अरब डॉलर पर्यंत पोहोचले आहे। 9 महिन्याच्या या अवधीसाठी हे नुकसान एक रेकॉर्ड आहे। याप्रमाणे पूर्ण वर्षाचे नुकसान 3700 अरब डॉलर पर्यंत पोहोचू शकते। अमेरिकेच्या काँग्रेस अर्थातच संसदेने वर्षाच्या दरम्यान बजेट नुकसान या स्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे। अमेरिकेचे हे नुकसान त्यांच्या वर्ष 2009 गेल्या वर्षीच्या रेकॉर्ड 1400 अरब डॉलरच्या तुलनेत कितीतरी जास्त असेल। त्याचवेळी आलेल्या मंदीमुळे अमेरिकी सरकारने अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी मोठा खर्च केला होता। अमेरिकी सरकारने कोरोनामुळे लॉकडाऊन लागू केला, ज्यामुळे कित्येक लोक बेरोजगार झाले। लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू करण्यात आले। बेरोजगारांना $600 प्रति आठवड्याचा अतिरिक्त लाभ दिला गेला आणि कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन संरक्षणाची सुविधा दिली गेली, जेणेकरून त्यांच्या नोकऱ्या जाऊ नयेत। त्यास पेचेक सिक्युरिटी प्रोग्राम असे नाव देण्यात आले, ज्याचा खर्च जूनमध्ये 511 अब्ज डॉलर्स होता।